नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. तंत्रीक शिक्षण संचालनालय वैजकी अभियांत्रिकी फार्मसी वास्तुशिल्पकला आयुर्वेदीक तशेंच हेर वेवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अर्ज बुधवार 7 मे सावन स्विकारतले. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी म्हळ्यार UIDAI नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रीय पात्रताय प्रवेश परिक्षा नीट 2025 वेळार मुखामळ प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचो यशस्वीपणान उपेग केलो. शिरगावच्या लयराई जत्रेत जाल्ल्या खेटाखेटी उपरांत लयराई देवस्थान समितीन फाल्यां जावपी कौला उत्सवा खातीर अंदू भायल्या भाविकांक देवळांत भितर येवपाक मनाई केल्या. असनोडा उदका प्रक्रिया प्रकल्पाच्या दुरुस्ती कामाक लागून 7 आणि 8 मे 2025 दिसा पुराय बार्देस तालुको आणि दिवचल तालुक्यातल्या कांय वाठारात मर्यादित उदका पुरवण जातली अशें उदका पुरवण विभागान कळीत केला. आता पुराय खबरो. तंत्रीक शिक्षण संचालनालय वैजकी अभियांत्रिकी फार्मसी वास्तुशिल्पकला आयुर्वेदीक तशेंच हेर वेवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अर्ज बुधवार 7 मे सावन स्विकारतले. 7 मे ते 16 मे 2025 ह्या काळात अर्ज स्विकारतले. वैजकी MBBS अभियांत्रिकी बी फार्मसी आयुर्वेदीक होमिओपॅथीक ह्या पदवी अभ्यासक्रमाचो प्रवेश प्रक्रिया तंत्रीक शिक्षण संचालनालया वतीन जाता. वैजकी दंत आयुर्वेदीक होमिओपॅथीक ह्या अभ्यासक्रमा खातीरचो प्रवेश नीट परिक्षेच्या गुणाचेर आदारून आसा. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचो प्रवेश JEE परिक्षेच्या गुणाचेर आदारून आसतलो. नीट परिक्षा आयतारा 4 मेक जाली. गोयच्या 5,000 विद्यार्थ्यांनी नीट परिक्षा दिली. प्रवेश परिक्षांचे निकाल जाहीर झाले उपरांत पात्रता आणि गुणवत्ता वळेरी जाहीर करतले. हाच्यो तारखो वेळाप्रमाण जाहीर करतले अशी माहिती तंत्रीक शिक्षण संचालनालयाच्या सूत्राकडल्यान मेळ्ळी. वैजकी अभियांत्रिकी फार्मसी आणि हेर मिळून व्यवसायी अभ्यासक्रमा खातीर राज्यात सुमार 2,500 सुवातो आसात. गोयच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान ह्या हंगामा सावन हापूस आंबो निर्गत सुरू झाल्या. GMR गोवा एअर कार्गोन एअर अरेबियावरवी शारजाक 3,368 किलो ताज्या हापूस आंबे आशिल्ली सिझनाची पहिली शिपमेंट फाटल्या सप्तकात धाडले. GMR गोवा एअर कार्गो मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान कोकणातल्या सिंधुदुर्गाच्या शिवकोकण शेतकार उत्पादक कंपनी लिमिटेड आणि श्रीवल्ली अॅग्रो हांणी हे आंबे धाडल्यात. गोयातल्यान UAE थळाव्या आंब्याची निर्गत ही पहिलीच खेपे झाल्या. GMR गोवा एअर कार्गो मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळान व्यावसायिक नवो मार्ग उक्तो केला. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याक मध्य उदेंत आणि युरोपीय बाजारात चढ मागणी आणि बरो दर मेळटा. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी म्हळ्यार UIDAI नवी दिल्लीत जाल्ल्या राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा नीट 2025 वेळार चेहऱ्या प्रामाणीकरणाच्या वापराचे संकल्पना पुरावो यशस्वीपणान पार केलो. काल नॅशनल टेस्टिंग एजन्सीन म्हळ्यार ATN ही परिक्षा घेतली. भारतातल्या एका व्हडल्या प्रवेश परीक्षे खातीर उमेदवारांची ओळख तपासपा खातीर आधारित चेहऱ्या प्रमाणीकरणाची कार्यक्षमताय आणि प्रमाणकारितेचेर मूल्यांकन करपाचो हेतू POC आशिल्लो. हो उपक्रम राष्ट्रीय माहिती केंद्र NIC आणि NTA हांच्या सहकार्यान चालीक लायला, जो प्रगत बायोमेट्रिक तंत्रज्ञान वापरून परीक्षेची सुरक्षा आणि उमेदवार सत्यापन प्रक्रिया वाढवपाच्या दिकेन महत्वाचे पावल आसा. POC वेळार दिल्लीतल्या काय वेचीक नीट केंद्रांनी आधार मुखामळ प्रामाणीकरण तंत्रज्ञान वापरले आणि NIC डिजिटल मुळाव्या साधन सुविधाकडेन आणि NTA परीक्षा प्रोटोकॉलात एकठांय केल्ले. दिवचल तालुक्यातल्या शिरगावच्या श्री रळीराई देवीची कौला भक्तिभावान आणि शांततायेन सुरू झाल्यात. जत्रेत जाल्ल्या खेटाखेटी उपरांत गोय सरकार तसेच श्री रळीराई देवी देवस्थान समिती हांच्या जोड पालवान कौला उत्सव बरे तरेन आणि सुरळीतपणान चालू आसा. हे संबंधान खासा बसका झाली. हे बसकेत शांततायेन कौला आयोजित करपा संबंधात उपाय येवजण आखल्यात. त्याचप्रमाणे फाल्यां मंगळारा दिसा देवी परत देवळात येवपाचो सुवाळो जातलो. ह्या सुवाळ्याक खबरदारीचो उपाय म्हणून देवीचे महाजन चौगुले तसेच देवस्थान समिती हांच्या हजेरीत देवी परत देवळात वचपाचो सुवाळो जातलो. हेर भाविकांक देवळात वचपाक मनाई असतली असे देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गावकर हांणी सांगले. पहलगामात जाल्ल्या हल्ल्या उपरांत देशभरातल्या अनवळखी व्यक्तींची पोलिसांनी तपासणी सुरू केल्या. हेच फाटभुयेर 26 एप्रिल ते 4 मे मेरेनच्या 9 दिसांच्या काळात दक्षिण गोय पोलिसांनी दक्षिण गोयात 200 कोंबिंग कारवाय करतना 11,930 लोकांची तपासणी केल्या. दक्षिण गोयात वट्ट 17 पुलीस स्टेशनां आसात. तातूंत मुखेलपणान मडगांव, वास्को, काणकोण, फोंडे अशी 4 मुखेल पुलीस स्टेशनां आसात. दक्षिण गोंयचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी आयतारा एका दिसांत केल्ल्या कोंबिंग कारवायांनी वट्ट 164 जाणांची तपासणी केल्याची म्हायती दिली. दक्षिण गोंय पुलिसांनी 26 एप्रील ते 4 मे ह्या काळात आकडेवारी जाहीर केल्या. ते प्रमाण ह्या 9 दिसांनी दक्षिण गोंय पुलिसांनी वट्ट 9209 भाडेकार, 422 कामगार आणि 125 अनळखी लोकांची तपासणी केल्या. ह्या काळात वट्ट 1353 जणांक पुलिसांनी ताब्यात घेतले. तातूंतल्या 48 जणांक अटक केली. ह्या काळात दक्षिण गोंय पुलिसांनी वेगवेगळ्या हॉटेलांनी रावपी पर्यटकांची तपासणी केली. ह्या काळात 423 हॉटेलांची तपासणी करून थंय रावपी 315 विदेशी नागरिकांची तपासणी झाली. मजगती दक्षिण गोयात 123 काश्मीरी मेळ्ळ्यात अशी माहिती वर्मा हांणी दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडामोडींच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या भावे चॅनलात मुद्रांत ट्यून करा. ऐका सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचे.
आता मुखावेल्यो खबरो. अस्नोडा उदका प्रक्रिया प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाक लागून 7 आणि 8 मे 2025 दिसा पुराय बार्देस तालुको आणि दिवचल तालुक्यातल्या कांय वाठारात मर्यादित उदका पुरवण जातली. गिरायकांनी ह्या गैरसोयीची नोंद घेवची अशे उदका पुरवण विभागान कळीत केला. अखिल भारतीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि खेळा मंडळा वतीन गोय सरकारच्या खेळा आणि युवा व्यवहार संचालनालयाच्या जोड पालवान 21 मे ते 30 मे मजगती गोयात अखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ सर्तीचे आयोजन केला. ह्या सर्तीच्या फाटभुयेर गोय राज्य नागरी सेवेतल्या दादल्या आणि बायलांच्या पंगडांची निवड करपा खातीर खेळा आणि युवा व्यवहार संचालनालयान निवड चाचणी आयोजित केल्या. निवड चाचणी 6 आणि 7 मे दिसा बॅडमिंटन हॉल पेडे म्हापसा हांगा जातली. दादल्या आणि बायला खेळगड्यांनी 6 मे दिसा सकाळी 9 वरांचेर खात्याचे वळखपत्र आणि खेळा सामानासयत सर्तीच्या थळार हजर रावचे. सरकारी खात्यांनी नियमित कर्मचारी म्हणून काम करपी इच्छुक खेळगड्यांनी APEO श्रीमती आंतोनेता पिंटो हांच्याकडेन 9822481805 ह्या मोबाईल नंबराचेर संपर्क करचो. साखळी नगरपालिका वाठारातल्या साखळीच्या सोमारच्या सप्तुकी बाजारात पुरुमेताचे बाजार तसेच सामान खरेदी करपा खातीर आणि विक्री खातीर साखळी नगरपालिकेन खासा उपाय येवजण्यो आखल्यात अशी माहिती साखळीचे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू हांणी दिल्या. साखळी हो दिवचल महालातलो तसेच 70 महालातल्या लोकां खातीर एक महत्वाचो असो बाजार. ह्या बाजारात आयज तसेच फुडले 2 सोमारा भरपी सप्तुकी बाजारात पुरुमेताचे सामान उपलब्ध करून दिवपा खातीर विक्रेते आणि ग्राहकांच्या बऱ्या खातीर खासा उपाययोजना पालिकेन आखल्यात. पालिकेन जे बदल बाजारात केलेले आसात त्या उपाययोजण्यांक सगळ्या नागरिकांनी आणि विक्रेत्यांनी पालव दिवपाची गरज आसा. इतले मजगती साखळी पालिकेन येरादारीत जे बदल केल्यात ताका सहकार्य करपाचे आवाहन नगरपालिकेचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हाणें केला. पुलीस निरीक्षकांक तालाव दिवपाचे हक्क दिसाचे फकत दिल्ल्यान येरादारीने मांग पाळो दिनाशिल्ल्यांचेर पुलिसांची कारवाय खूप उणी जाल्या. देखून दिसाच्या वेळार उपपुलीस निरीक्षक वा येरादारी पुलिसांक तालाव दिवपाक मेकळीक दिवपा विशींची चर्चा उत्तर गोंय जिल्हो रस्तो सुरक्षा समितीचे बसके वेळार जाली. अतिरिक्त जिल्होधिकारी महादेव आरोंदेकार हांच्या फुडारपणाखाला पणजे जिल्होधिकारी कचेरेत उत्तर गोंय जिल्हो रस्तो सुरक्षा समितीची बसका झाली. या वेळार पुलीस खात्याचे, येरादारी खात्याचे तसेच हेर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसयत आप वावुरपी संस्था गोवा कॅनचे वांगडी हाजीर आशिल्ले. दिवचल पालिका नगरपालिका वाठारात रावपी नागरिकांनी तसेच दिवचल पालिका वाठारात आशिल्ल्या व्यापाऱ्यांनी आपापले कर आणि आपली घरपट्टी आणि व्यावसायिक कर दिवचल नगरपालिका कार्यालयात भरपाचे आवाहन दिवचल नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हाणें केला. नाटेकार हांणी आकाशवाणीच्या खबराकाराकडेन उलयताना सांगले की नगरपालिका वाठारातल्या ज्या नागरिकांनी आपली वर्सुकी घरपट्टी अजून पालिका कार्यालयात भरूंक ना तसेच ज्या व्यापाऱ्यांनी आपलो व्यावसायिक कर ऑक्ट्राय तसेच हेर संबंधी कर अजून पालिका कार्यालयात भरूंक ना तांणी बेगोबेग आपलो कर घरपट्टी नगरपालिका कार्यालयात भरपाक जाय असे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार हांणी सांगले. आणि आता हवामान. राज्यात चडात चड आणि उण्यात उणे तापमान वाढिल्ल्यान राज्यातली गरमी वाढल्या. पणजे चडात चड तापमान 36.1° सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 25.8° सेल्सियस इतले नोंद झाला. IPL T20 क्रिकेट सर्तीत आज सांजे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स पंगडा आठ खेळटलो. हैदराबादातल्या एम चिन्नास्वामी मैदानार सांजे 7:30 वरांचेर हो खेळ जातलो. आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. तांत्रिक शिक्षण संचालनालय वैजकीय अभियांत्रिकी फार्मसी वास्तुशिल्पकला आयुर्वेदिक तसेच हेर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अर्ज बुधवार 7 मे सावन स्वीकारतले. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी UIDIN नवी दिल्लीत झाले राष्ट्रीय पात्रताय प्रवेश परीक्षा नीट वेळार मुखामळ प्रमाणीकरणाच्या तंत्रज्ञानाचो यशस्वीपणान वापर केलो. शिरगावच्या लयराई जत्रेत झाल्या खेटाखेटी उपरांत लयराई देवस्थान समितीन फाल्यां जावपी कौला उत्सवा खातीर अंदूक भायल्या भाविकांक देवळांत भितर येवपाक मनाई केल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 वरांचेर.